आकाशवाणी पुणे संध्या खान प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना कार्यांजली वाहण्यासाठी आयोजित स्वच्छता मोहिमेला देशभरात प्रचंड प्रतिसाद। एक तारीख एक तास एक साथ मोहिमेत राज्यातील 16 लाखांहून अधिक नागरिकांचा सहभाग। राज्यातील 350 गड किल्ल्यांवर स्वच्छता मोहिमेचा प्रारंभ। नाशिक जिल्ह्यात कांदा लिलाव अजूनही बंदच। आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची पदकांची लयलूट सुरूच। स्टीपलचेज प्रकारात अविनाश साबळेची सुवर्ण कामगिरी। आता सविस्तर बातम्या। राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना कार्यांजली वाहण्यासाठी सर्वांनी एक तारीख एक तास एक साथ हे स्वच्छता अभियान राबवावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं। या आवाहनाला देशभरात काल उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। देशभरात राबवण्यात आलेल्या या सर्वात मोठ्या स्वच्छता मोहिमेमध्ये स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सहभाग घेतला। कुस्तीपटू अंकित बैयनपुरियासमवेत ते स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले। विविध केंद्रीय मंत्री, सेना दलांमधील जवान, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि सामान्य नागरिकांनी या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला। स्वच्छता ही सेवा अभियानाअंतर्गत काल राज्यातही एक तारीख एक तास एक साथ स्वच्छता अभियान राबवण्यात आलं। सकाळी 10 ते 11 या कालावधीत राज्यातील सर्व 411 स्थानिक स्वराज्य संस्थांमधील 14,522 ठिकाणी श्रमदानातून स्वच्छता करण्यात आली। यात मान्यवरांसह 16,04,995 नागरिकांनी सहभाग घेत सुमारे 1,942 टन कचरा जमा केला। नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ के एच गोविंदराज यांनी ही माहिती दिली। राज्यभरातल्या या मोहिमेविषयी अधिक माहिती घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून।
पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत काल राज्यभरात एक तारीख एक तास एक साथ हे स्वच्छता अभियान राबवण्यात आलं। मुंबईत गिरगाव चौपाटीवर राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः श्रमदान करत या मोहिमेत भाग घेतला। सुंदर महाराष्ट्र सुंदर भारत घडवण्याच्या दिशेनं टाकलेलं हे मोठं पाऊल असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले। मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, ज्येष्ठ क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर, इस्रायलचे कौन्सिल जनरल कोबी यांच्यासह चित्रपट सृष्टीतील मान्यवरांनीही या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या 350 वर्षानिमित्त राज्यात गडकिल्ल्यांची स्वच्छता करण्यात येणार आहे। या मोहिमेचा प्रारंभ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल शिवडी किल्ल्यावर झाला। स्वच्छतेची लोक चळवळ आता सुरू झाली आहे असं सांगून ते म्हणाले की जिल्हा वार्षिक योजनेतून दरवर्षी गडकिल्ल्यांसाठी 3% निधी उपलब्ध करून दिला जाईल। राज्यातल्या 418 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थातील 1.5 लाख विद्यार्थी ही गडकिल्ल्यांची स्वच्छता मोहीम राबवणार आहेत। विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यावेळी उपस्थित होते। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती शहरात विविध भागांमध्ये नागरिक शालेय विद्यार्थ्यांसोबत स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला। पुण्यातही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे महापालिकेच्या वतीनं आयोजित महामोहिमेत सहभाग घेतला। यावेळी पाटील यांच्याबरोबर अनेक विद्यार्थी आणि नागरिकांनी महापालिका परिसर, शनिवारवाडा, भिडेपूल आदी ठिकाणी स्वच्छता केली। केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणेही जुहू चौपाटीवरच्या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते। नंदुरबार जिल्ह्यात राज्याचे आदिवासी विकास मंत्री आणि पालकमंत्री डॉ विजयकुमार गावित यांनी अंधारे चौकातल्या स्वच्छता अभियानात प्रत्यक्ष सहभाग घेतला। नाशिकमध्ये दिंडोरी तालुक्यातल्या रामशेज किल्ला आशेवाडी इथं आयोजित अभियानात केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांनी सहभाग घेतला। जालना जिल्ह्यात केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते मोती तलाव परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आलं। धुळ्यात आरोग्य विभागाच्या वतीनं स्वच्छता अभियानाचं आयोजन केलं होतं। त्यामध्ये विविध आरोग्य केंद्र, उपकेंद्र या ठिकाणी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी स्वच्छता मोहीम राबवली। केंद्र सरकारच्या माहिती प्रसारण मंत्रालयाच्या क्षेत्रीय प्रचार कार्यालयाच्या वतीनं अहमदनगर जिल्ह्यातल्या नेवासा इथल्या त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलाच्या विद्यार्थ्यांनी श्रमदान करत दत्तसागर तलावाची स्वच्छता केली। तर धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूर तालुक्यातल्या नळदुर्ग भुईकोट किल्ला परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आलं। राज्यभरातली सर्व विद्यापीठं, सरकारी संस्था, स्वयंसेवी संस्था, संघटना यांच्या वतीनं आपापल्या परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। केंद्रीय नेत्यांपासून सामान्य नागरिकांपर्यंत सर्वांनी एक तारीख एक तास एक साथ या स्वच्छता मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोहीम यशस्वी केल्याचं चित्र पाहायला मिळालं. आकाशवाणी बातम्यांसाठी आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांसह विजयालक्ष्मी साळवी, पुणे.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज 154वी जयंती आहे. माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचीही आज जयंती आहे. यानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. महात्मा गांधींच्या सत्य आणि अहिंसेच्या आदर्शांनी जगाला एक नवीन मार्ग दाखवला असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी केलेल्या मध्यस्थीनंतरही नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापारी लिलाव बंद आंदोलनावर ठाम आहेत. केंद्र सरकारनं वाढवलेलं 40% निर्यात शुल्क कमी करावं, नाबार्ड आणि एनसीसीएफनं खरेदी केलेला कांदा देशांतर्गत बाजारपेठेत विकू नये यासह विविध मागण्यांसाठी कांदा व्यापाऱ्यांनी हे आंदोलन सुरू केलं आहे. हे आंदोलन मागे घ्यावं यासाठी शासकीय स्तरावर बैठकाही झाल्या आहेत. शनिवारी संध्याकाळी नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत इथं नाशिक जिल्हा कांदा व्यापारी संघटनेची बैठक झाली. त्यात जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत लिलाव बंद कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. राष्ट्रीय शिक्षण धोरणाची राज्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून पुढच्या वर्षी जूनमध्ये सर्व महाविद्यालयांनी या धोरणानुसार अभ्यासक्रम राबवणं बंधनकारक आहे असं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. पुण्यातील जेपी नाईक शिक्षण आणि विकास केंद्रात आयोजित राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन सत्रात ते काल बोलत होते. भारतीय शिक्षण संस्थेनं ज्येष्ठ शिक्षणतज्ञ प्राध्यापक जेपी नाईक यांच्या 116व्या जयंतीनिमित्त या परिषदेचं आयोजन केलं आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अंतर्गत उच्च शिक्षणातील सर्व घटकांच्या भूमिका आणि जबाबदाऱ्या असा या परिषदेचा विषय आहे. या 2 दिवसांच्या परिषदेमध्ये देशभरातील 300 अधिक संशोधक प्राध्यापक सहभागी झाले आहेत. हजरत मोहम्मद पैगंबर जयंतीच्या निमित्तानं काल पुण्यात नानापेठेतील मन्नू शाह मस्जिद इथून मिरवणूक काढण्यात आली. राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मुस्लिम बांधवांचं स्वागत केलं तर मुस्लिम बांधवांनी खजूर वाटून नागरिकांना शुभेच्छा दिल्या. पनवेलजवळ मालगाडी घसरल्यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली असून काल सुटणाऱ्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर 20 गाड्या उशिरानं धावल्या. त्यामुळे गणेशोत्सवानंतर मुंबईला निघालेल्या नागरिकांचे हाल झाले. राज्य परिवहन महामंडळानं प्रवाशांची गैरसोय लक्षात घेत सिंधुदुर्ग, सावंतवाडी, कुडाळ, कणकवली इथून 6 एसटी बस रेल्वे स्थानकातून थेट मुंबईला सोडण्याचा निर्णय घेतला. चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची पदकांची लयलूट कालही सुरूच होती. काल भारतीय खेळाडूंनी 15 पदकं पटकावली. यात 3 सुवर्णपदकांचा समावेश होता. पुरुषांच्या 3000 मीटर स्टीपल चेस प्रकारात अविनाश साबळे यानं नवा विक्रम नोंदवला. 8:19.53 वेळ नोंदवत त्यानं सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. पुरुषांच्या गोळाफेक प्रकारात तेजिंदर पाल तूर यानं सुवर्णपदकाची कमाई केली तर महिलांच्या 1500 मीटर धावण्याच्या स्पर्धेत हरमिलन बैस हिनं रौप्य पदक पटकावलं. नेमबाजीत पुरुषांच्या सांघिक ट्रॅप प्रकारात भारतीय खेळाडूंनी सुवर्णपदक पटकावलं. नेमबाजीमध्ये भारतीय खेळाडूंनी देशाला सर्वाधिक म्हणजे 22 पदकं मिळवून दिली आहेत. कालच्या 8व्या दिवसाअखेर भारताच्या खात्यात 13 सुवर्ण, 21 रौप्य आणि 19 कांस्यपदकांसह एकंदर 53 पदकं जमा झाली असून पदकतालिकेत भारत सध्या 4थ्या स्थानावर आहे. रत्नागिरी जिल्ह्यात कालपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाचा जोर काल संध्याकाळी थोडा कमी झाला पण पावसाची संततधार सुरूच होती. अतिवृष्टीमुळे रत्नागिरी शहरासह तालुक्यात अनेक ठिकाणी दिवसभर वीज पुरवठा खंडित होता तो संध्याकाळी पूर्ववत झाला. खेड, संगमेश्वरसह जिल्ह्यात अनेक ठिकाणी सखल भागात पाणी शिरलं. पुणे आणि परिसरातही काल पावसानं जोरदार हजेरी लावली. हवामान. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि विजांसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. उर्वरित ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना कार्यांजली वाहण्यासाठी आयोजित स्वच्छता मोहिमेला देशभरात प्रचंड प्रतिसाद. 1 तारीख 1 तास 1 साथ मोहिमेत राज्यातील 16 लाखांहून अधिक नागरिकांचा सहभाग. राज्यातील 350 गडकिल्ल्यांवर स्वच्छता मोहिमेचा प्रारंभ. नाशिक जिल्ह्यात कांदा लिलाव अजूनही बंदच. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची पदकांची लयलूट सुरूच, स्टीपल चेस प्रकारात अविनाश साबळेची सुवर्ण कामगिरी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.